हरि का आना जहा हुआ वो हरि आना। तो कोई अनुवाद करेगा कैसे? ऐसे मराठी तो आप पकड़ पाओगे। गोविंद लाल लाल गोविंद लाल गोविंद की कथा। ये छठवां दिन है। यस, आप भूल भी गए, अपन विसर ला, मैं विसर लो मराठी बोला। धन्यवाद लाल गोविंद प्रभु, थैंक यू। त्यांनी सर्व सांगितलेल्या कथा आवडल्या आपणाला? दे लाइक्ड युअर कथा, इसलिए हरी बोल। ये बचपन से ही कथा कर रहे हैं, करते आ रहे हैं। अपनी माँ के गर्भ में तभी से कथा का श्रवण कर रहे हैं। इनके माता पिता हमारे साथ वृंदावन के ब्रजमंडल परिक्रमा में आया करते थे। जब लाल गोविंद का पता भी नहीं था तब वे आए और निश्चित ये प्रार्थना कर रहे थे कोई ऐसा पुत्र रत्न प्राप्त हो जो कृष्ण की कथा सारे संसार को सुना दे, चस्का लगा दे। तो हुआ, वही कर रहे हैं हमारे लाड़के। लाड़के मराठी, लाड़का गुजरात में चलता है, लाड़का। तो इनकी कथा सुनने के लिए आज भगवान भी आ गए या भगवान प्रकट हुए, जो भगवान का वादा भी है। जहाँ जहाँ कथा होगी, भागवत कथा होगी, तब मैं वहाँ जरूर पहुँच जाऊँगा। भगवान ने भी इनकी कथा का श्रवण जहाँ हो रहा है, भगवान ने अपना वादा निभाया और स्वयं जगन्नाथ स्वामी की यहाँ पधारे हैं। त्यागोदर अपन एक भजन अभंग गाऊया, त्यानंतर पाहूया उनकी भाषा। सुंदर ते ध्यान उभे बिटे वरी, सुंदरते ध्यान मना सर्वानी, सुंदरते ध्यान उभे बिटे वरी, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, तुलसी हर गड़ा कसे पीताम्बर कुंडले तळपति शवनी कंठी कौसुमाणी विराजिता कंठी कौसुमाणी विराजिता
की जय
Hare Krishna, 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 Hare Hare, Hare Ram, Hare Ram, 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 Hare Hare, Hare
Krishna, Hare Krishna, 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 Hare Hare,
Hare Hare. Hare Krishna, 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 Hare Hare, Hare Ram, Hare Rama, Rama, Ram, Hare Hare, Hare
Krishna, Hare Krishna, 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 Hare Hare,
Hare Hare Krishna, 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 Hare Hare, Hare Ram, Hare Rama, Rama, Ram, Hare Hare.
Krishna, Hare Krishna, 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 Hare Hare.
Sarvani mana, Muthani mana.
Hare Ram, Hare.
ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितानेन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम् बंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते भक्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरकृषे नमः कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः जयति जयति देवो देवकी नंदनसो जयति जयति कृष्ण वृष्णिवंश प्रदीपः जयति जयति मेघश्यामल कोमलंगो जयति जयति पृथ्वीभार नाशो मुकुन्दः कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे ओम नमो भगवते वासुदेवाय भगवते वासुदेवाय म्हणजे नमस्कार, कुणाला नमस्कार? वासुदेवाला नमस्कार. वसुदेवाला नाही, वासुदेवाला. वसुदेव एक व्यक्ती, वसुदेव दुसरे व्यक्ती. वसुदेवाचा पुत्र म्हणून भगवंताचं एक नाव काय आहे? वासुदेव. वसुदेव वासुदेव. ओम नमो भगवते वासुदेवाय. म्हणजे फक्त आपण नमस्कार करताना वासुदेवाला नमस्कार एवढंच म्हणत नाही, तर बरोबर काय म्हणतो? ओम नमो भगवते त्या वासुदेवाला नमस्कार, जो कोण आहे? जो भगवान आहे. वसुदेव भगवान नाही, वासुदेव भगवान आहे. तेव्हा वासुदेवाला भगव नमस्कार. अर्थात वसुदेवालाही नमस्कार करू शकतो. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येवच. भगवंतानी ज्यांना आपलं वडील बनवलं ते व्यक्तित्व काही साधारण नसणार. ते भगवान नाहीत, आहेत जीवात्मा. ते परमात्मा नाही, ते जीवात्मा आहेत. त्यांनाही नमस्कार, पण ते कोण आहे ते जाणून त्यांना नमस्कार. आणि भगवान कोण आहेत हे जाणून त्या भगवंताला नमस्कार. वासुदेव किती जण आहेत? आत्ताच तर आपण ऐकलं वासुदेव म्हणजे भगवंत. भगवंत किती असतात? भगवंत एकच असतो असं आपण ऐकतो, आणि गोष्ट खरी आहे. पण इथे आज उपस्थित दोन वासुदेव उपस्थित आहेत. ते कोण कुठे? आपल्या समोरच आहेत. मी नाही, हे आहेत. इथे दोन वासुदेव उपस्थित आहेत. त्या व्याख्येनुसार किंवा त्या जो वसुदेवाचा पुत्र म्हणजे वासुदेव, आणि तो भगवंत असायला हवा तो वासुदेव. त्या वसुदेवाचे दोन पुत्र इथे आज प्रकट झालेले आहेत. वसुदेवांचा सातवा पुत्र बलराम, आठवे पुत्र श्रीकृष्ण, नववी पुत्री सुभद्रा. हरी हरी. ओके, पहिल्या सहांचं काय झालं ते आपल्याला माहिती आहे, तो वेगळा प्रसंग आहे. पण त्यानंतरचे जे जन्माला आले सातवे आणि आठवे, त्यांना मारण्याचा प्रश्नच नव्हता. भगवंताला कोणी मारू शकत नाही. सच्चिदानंद विग्रह ज्यांचा सत चित आनंद, सत म्हणजे शाश्वत, ज्याला कोणी घडवलं नाही, ज्याला कोणी बनवलं नाही, शाश्वत, अशी वेळ नव्हती ज्यावेळी ते नव्हते. आता आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा प्रलयानंतर सुद्धा जे राहतील, आणि सृष्टीच्या पूर्वी हे जे होते, गोविंद मादिपुरुषम तमहम भजामी असं ब्रह्मा म्हणाले. हे गोविंद, मी तुला नमस्कार करतो. कशा गोविंदा? गोविंदम आदि पुरुषम. तू आदि पुरुष आहेस, मूळ पुरुष आहेस. सर्व कारण कारणम, तू सर्वांचं कारण आहेस, पण तुझं कारण कोणी नाही. त्यालाच गॉड म्हणतात, इन इंग्लिश गॉड म्हणतात, भगवान. ज्याचं कोणी कारण नाही, जे सर्वांचे कारण आहेत, ते भगवान सच्चिदानंद शाश्वत. तेव्हा अशा शाश्वत भगवंताला, जो मरणारा नाही, जो आत्माच आहे, जो परमात्मा, फक्त आत्माच नाही परमात्मा आहे, किंवा जो ब्रह्मच नाही तर परब्रह्म आहे. परब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान, अशी प्रार्थना ही त्या अर्जुनानं कुरुक्षेत्रामध्ये केली. लाल गोविंद प्रभूंची कथा तुम्हाला, कुरुक्षेत्रामध्ये दररोज पोहोचवत होती, नाही का? भीष्माची, भीष्मदेवानी केलेली स्तुती. कुठे केली स्तुती? ती विश्रामबागेत विश्रांती करत असताना, शरशय्येवरती नाही, रणांगणामध्ये, अंगणामध्ये. कसलं अंगण? रण अंगण. ते धर्मक्षेत्र, कुरुक्षेत्र, या ठिकाणी घनघोर युद्ध झालं. समवेता युयुत्सव मामक पांडवाश्चैव किं कुर्वत संजय, अशी सुरुवात झाली. त्या भगवद्गीतेची सुरुवात झाली ज्या धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रामध्ये. आणि युद्धही झालं 18 दिवस लागले युद्धामध्ये, 18 दिवस. 18 अक्षोहिणी सेनाही होती, 7 अक्षोहिणी डिव्हिजन सेना पांडवांची, आणि 11 डिव्हिजन सेना, अक्षोहिणी सेना कौरवांची, 7 आणि 11 मिळून 18. अक्षोहिणी सेना 18 दिवस लढत होती या रणांगणामध्ये. त्याच रणांगणामध्ये भगवंतांनी सांगितलेली भगवद्गीता ही 18 अध्यायाचीच आहे. आणि महाभारतसुद्धा 18 पर्वांचाच आहे. त्याच 18 पर्वापैकी एक पर्व आहे भीष्म पर्व. त्या भीष्म पर्वामध्ये या भगवद्गीतेचा समावेश आहे. आणि त्या भीष्माने युद्धानंतर, युद्ध झालं पांडवांचा, काय झाला? विजय असो. कुणाचा विजय असो? विजयस्तु पांडुपुत्रानाम, असाच विजय होतो. कुणाचा विजय? विजयस्तु पांडुपुत्रानाम. विजय तर पांडुपुत्रांचाच होणार का? येषां पक्षे जनार्दन, त्यांच्या पक्षामध्ये जनार्दन आहेत, म्हणून त्यांच्या पक्षांचा विजय निश्चितच होणार, असं संजयही सांगून गेलेले होते. आणि ही भगवद्गीता कथा सुरू झाली. भगवद्गीता, भगवद्गीतेमध्ये विचारलं, पहिला प्रश्न तोच, किम कुर्वत, हे संजय सांग म्हणे. धृतराष्ट्र उवाच, धृतराष्ट्राने प्रश्न विचारला संजयाला, संजय सांग किम कुर्वत संजय, काय होतं या युद्धामध्ये, युद्धामध्ये काय व्हायचं असतं? जय किंवा पराजय, दोनच गोष्टी होतात. ते माझ्या मुलांचं काय होणार, हा प्रश्न विचारण्या पाठीमागचा आशय किंवा उद्देश. किंवा पहिल्या गीतेच्या पहिल्या श्लोकामध्ये जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर गीतेच्या शेवटच्या श्लोकामध्ये संजयनी सांगितलं. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिर नीतिर मतिर मम. एक शब्द मध्ये राहिला तेव्हा तेव्हा प्रश्न विचारलेला होता किम कुरु आता कुणाचा विजय होणार काय भविष्य. तर शेवटच्या श्लोकामध्ये संजयाने सांगितलं ज्या ठिकाणी कोण आहे यत्र योगेश्वर कृष्ण ज्या ठिकाणी योगेश्वर श्रीकृष्ण आहेत आणि त्यांच्याच पक्षामध्ये त्यांच्याच बरोबर कोण आहे पार्थ धनुर्धर धनुर्धर सारखे पार्थासारखे अर्जुनासारखा धनुर्धर आहे. त्या ठिकाणी काय काय होतं म्हणे चार गोष्टी होतात त्यामध्ये तत्र श्री त्या ठिकाणी वैभव संपत्ती आध्यात्मिक दिव्य संपत्ती असू शकते किंवा दिव्य संपत्तीच खरी संपत्ती. भागवत ही खरी संपत्ती आहे. आपण इथे एवढे दिवस एकत्र येऊन या संपत्तीचं अर्जन करू लागलात आपण धन्य म्हणजे आपण धनी आपण धनाढ्य झालात कारण आपणाला ही संपत्ती लाभली. भगवद्गीता भागवतम ही संपत्ती आहे. तत्र श्री असं संजय म्हणाले त्या ठिकाणी श्री त्या ठिकाणी संपत्ती. तत्र श्री विजयो त्या ठिकाणी विजय विक्टरी हरे कृष्ण. आणि त्या ठिकाणी नीती नियमाचं पालनही त्या ठिकाणी होतं आणि विशेष शक्तीच्या सामर्थ्याचं प्रदर्शनही त्या ठिकाणी होईल ज्या ठिकाणी कृष्ण आणि अर्जुनाची जोडी आहे. तेव्हा त्याच्या रणांगणामध्ये पहिल्याच दिवशी भगवंतानी अर्जुनाला गीतेचा संदेश सांगितला या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात् विनिसृतः. गीता भागवत असे काही दोन ग्रंथ आहेत असं आपण म्हणू शकत नाही. एक कथा गीता ही कथा आहे जी कथा जी वचन जे वचनामृत भगवान बोलले आणि भागवतम भगवंताविषयीची कथा भागवत कथा भगवद्गीता भगवंतानी सांगितलेली कथा अमृत भगवद्गीता या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात् विनिसृतः भगवंताच्या मुखारविंदातून निघालेली वचनं भगवद्गीता आहे. म्हणजे जणू भगवंतच आहेत भगवद्गीतेच्या रूपानं. भगवंताच्या मुखारविंदातून निघालेली वचनं हे काय साधारण शब्द अक्षर नाहीत. ज्या ठिकाणी भगवंतानी हवेचा वापर करून बोलण्यासाठी हवेचा आपण वापर करतो हवा असेल तर मग आपण शब्द निघतात. पण भगवंताच्या मुखातून निघालेले शब्द फक्त हवा नाही भगवंताच्या मुखातून निघालेले ती वचन भगवंतच आहेत. वाङ्मय वाङ्मय मूर्ती भगवद्गीता एक वाक्मय, असे भागवतम ही भगवंताची वाङ्मय मूर्ती आहे. वाङ्मय वाक्यमय, एक वाक्य दुसरं वाक्य तिसरं वाक्य चौथं वाक्य, असे भगवद्गीतेमध्ये 700 वाक्य तर श्रीमद भागवतामध्ये 18,000 वाक्य. तेव्हा या वाक्यातूनच ही वाक्य जाळी बोलली जातात आणि ही वाक्य जाळी आपण ऐकतो. यातूनच भगवंत रूप धारण करतात. हे नाही की भगवंताचं रूप नसतं, भगवंताचं रूप आहे. परत प्रगट होतात भगवंत. वाङ्मय मूर्ती या गीता आणि भागवताच्या श्रवणानं आपण भगवंताला प्राप्त करू शकतो, भगवंताचं सान्निध्य प्राप्त करू शकतो, भगवंताचं दर्शन आपण करू शकतो. याची देही आणि याची डोळा म्हणे, याच देहामध्ये याच डोळ्यांनी आपण भगवंताला पाहू शकतो. जर आपण या गीता भागवताचं श्रवण केलं तर, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. कोण म्हणे? तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणून गेले, ते गेले, पण जे काही म्हणाले ते आजही सत्य आहे आणि सत्य राहील. तेव्हा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, विठोबाचे चिंतन होईल. विठोबा श्रीकृष्णच आहे, द्वारकाधीशच आहे, म्हणूनच तोही सकाळी सकाळी काकड आरतीच्या वेळी ज्यावेळी अभिषेक होतो, अभिषेकाच्या मध्येच त्या विठ्ठलाला लोण्याचा गोळा खाऊ घालतात. लोण्याचा गोळा खाणारा कोणता भगवंत? कोणता भगवंत लोण्याचा गोळा खातो? हा, म्हणूनच तो सुप्रसिद्ध आहे. कुप्रसिद्ध नाही, सुप्रसिद्ध आहे. चोर म्हणे, कसला चोर? माखन चोर, लोणी चोर. तेव्हा या सर्व बातम्या लागतात आपणाला. गीता भागवत ऐकल्यानं या बातमी लागते, भगवंत आहे असा पत्ता लागतो. आणि फक्त पत्ताच नाही, भगवंताचं जर भगवंताच्या नावाचाही पत्ता लागतो. गावाचा म्हणजे पत्ता नाही का? पत्ता म्हणजे पत्त्यामध्ये नावी येतं, नावात आणि गावी असतं. नावाचा गावाचा भगवंताच्या रूपाचा कोणत्या व्यक्तीला जाणून घ्यायचं म्हणजे काय काय आपण जाणून घेतो त्या व्यक्तीविषयी? त्या व्यक्तीचं नाव आहे, आहे नाव तर ऐकलंय बाबा. मग नाव आणि मग गावी असतं, नाव आणि रूपही असतं. त्या व्यक्तीचं रूप असतं, त्या रूपाची बातमी. नावाचा पत्ता लागला, कसा दिसतो तोही पाहिला, अधिक माहिती लाभली. नाव रूप गुणाचा पत्ता, तो गुणवान आहे की बदमाश आहे याचा पत्ता, ऐकल्यानंतर आपण ज्यावेळी ऐकू त्यावेळी पत्ता लागतो. त्या नावाचा रूपाचा गुणाचा त्याच्या कार्याचा आणि काय कुठे राहतो अशा प्रकारे आपण त्या व्यक्तीचा पत्ता लावतो, पूर्ण पत्ता. तसंच भगवंत ही व्यक्ती आहेत, व्यक्ती पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड म्हणजे गुरु महाराज नेहमी म्हणायचे. भक्तिवेदान स्वामी श्रील प्रभुपाद भगवंत कसे पर्सनॅलिटी, त्यांचं व्यक्तित्व आहे. पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड भगवंत व्यक्ती आहे. इज दॅट अ कन्सेप्ट, एका पत्रकाराने विचारलं. भगवान हे काही काही परिकल्पना आहे, काही कन्सेप्ट आहे? नो नो, नॉट कन्सेप्ट. इज अ पर्सन लाईक यू अँड मी, असं गुरु महाराज म्हणाले. भगवंत ही व्यक्ती आहे. जसं आपण व्यक्ती आहोत तसं भगवंत ही व्यक्ती आहे, अर्थात फार मोठं अंतरी आहे. बरंच काही साम्य आहे आपल्यामध्ये आणि भगवंतामध्ये, पण जमीन आसमानचा अंतर फरकही आहे. तेव्हा या गीता भागवतच्या मदतीनं आपण कृष्ण जिनका नाम है गोकुल जिनका धाम है ऐसे श्री भगवान को मेरे बारंबार प्रणाम है. अशी गीता भागवतच्या आधारानं कवी भक्तांनी गीता लिहिलेली आहेत. या अभंग लिहितात, गीता लिहितात, गीता भागवतच्या आधारानंच लिहितात. आपल्या धर्माचा, भागवत धर्माचा हा आधार ग्रंथ श्रीमद भागवत. एक तर आपल्या धर्माचं नाव भागवत धर्म, अर्थात सनातन धर्म ही म्हणतात, तेही नाव आहे. वर्णाश्रम धर्माचाही उल्लेख आज लाल गोविंद प्रभू करत होते. आपल्या धर्माचं नाव वर्णाश्रम धर्म, पण आपल्या धर्माचं नाव हिंदू धर्म नाही. आपल्या शास्त्रामध्ये हिंदू हा शब्दच आपणाला कुठे शोधूनही सापडणार नाही. आपल्या मुसलमान बंधूंनी आपणाला नाव दिलं, ते लोक आहे ना, ते लोक, ते सिंधू नदीच्या पलीकडे राहणारे जे लोक आहेत, सिंधू सिंधू असं म्हणता म्हणता ते हिंदू हिंदू इंद सिंध असं काही अपभ्रंश झाला, आणि सिंधू म्हणता म्हणता सिंधूच्या किनाऱ्यावरती राहणारे ते कोण, हिंदू असं त्यांनी नाव दिलं आणि आपण पत्करलंही. पण जर नाव द्यायचं असेल अर्थात आपल्या धर्माला परधर्माला ही भानगड नाही तशी. आपला धर्म आणि आपला धर्म एक आणि दुसऱ्यांचा धर्म वेगळा नाही, सर्वांचा धर्म एकच बर का. कारण आपण सर्वच आत्मे आहोत, आपण सर्वच आत्मे आहोत. कोण आहोत? मी आत्मा आहे म्हणा. मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे. तेव्हा जिथे जिथे जीवनाचं लक्षण दिसतं तुम्हाला, कुठे हालचाल दिसते, लहानाचं कोणी मोठा होतोय, त्या ठिकाणी समजायला हवं आत्मा आहे म्हणूनच. तर सर्व जगभर आत्मे विखुरलेले आहेत, ते सर्वच्या सर्व अर्थात वेगळ्या वेगळ्या योनीमध्येही आहेत. जलजा नव लक्षानी ऐसा ही माहिती उपलब्ध होते। जलजा नवलक्षाणी, माने जलचर प्राणी 9 लाख प्रकार से जलचर प्राणी आहेत। जलजा नवलक्षाणी क्रिमया रुद्र संख्या कहा, क्रिमया क्रिमी म्हणजे जीव जंतु, जंतु किडे मकुडे किती आहेत, रुद्र संख्या। सरळ नाही सांगितलं, ते 11 म्हणू शकले असते पण 11 नाही म्हटले, काय म्हणाले, रुद्र संख्या कहा, म्हणजे माहिती असायला हवं रुद्र किती प्रकारचे आहेत, 11 प्रकारचे रुद्र आहेत, म्हणून 11 न म्हणतात रुद्र संख्या, म्हणजे 11 लाख जीवजंतू आहेत। पक्षीनाम 10 लक्षानाम, पक्षी किती आहेत, 10 लाख प्रकारचे पक्षी आहेत। वनस्पतयः, वनस्पती 20 लाख वनस्पती आहेत। चतुष्पाद 4 पायाचे प्राणी 30 लाख आहेत। बेरीज केली का आतापर्यंत, 80 लाख झाले। मनुष्यानाम 4 लक्षानाम, आणि माणसंच म्हणजे 4 लाख प्रकारची माणसं, 4 लाख प्रकारच्या योन्या आहेत माणसांच्या। सर्वच काही महाराष्ट्रामध्येच असाव्यात असं नाही, किंवा सर्वच भारतामध्ये, किंवा सर्व ज्या पृथ्वीवरती, जीव सर्वत्र आहेत। आणि सर्वच या ब्रह्मांडामध्येच असायला पाहिजेत असं नाही। आपला भगवंत इथं आज पोहोचलाही, भगवंत, त्या भगवंताचं नाव जगन्नाथ। काय नाव, जय जगन्नाथ, जय जगन्नाथ, जय जगन्नाथ। जगन्नाथ म्हणजे जगाचा नाथ, म्हणजे जगन्नाथ। जग फार मोठा आहे, म्हणजे जेवढं ब्रह्मांड मोठं आहे एवढंच नव्हे, आपला जगन्नाथ अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे। जगन्नाथ कसा आहे, भगवंत कसा आहे, अनंत कोटी ब्रह्मांडांचा नायक। काल कथा आपण ऐकली, लाल गोविंद प्रभू सांगत होते, ब्रह्मा किती ब्रह्मा, चतुर्मुखी ब्रह्मा। आपलं ब्रह्मांड, ज्या ब्रह्मांडामध्ये आपण आहोत, ते ब्रह्मांड सर्वात चिमुकला आहे, म्हणून आपल्या ब्रह्माची 4च डोकी आहेत, पण याहून अधिक मोठ्या आकाराची ब्रह्मांड आहेत, म्हणून 4 डोक्यानं काम नाही भागत, 8 डोकी, 8 डोक्याचा ब्रह्मा, 10 डोक्याचा, 50 डोक्याचा, 100 डोक्यांचा। भगवंतानी त्या सर्वांना बोलवलं, आपल्या ब्रह्माला वाटत होतं अरे ब्रह्मा म्हणजे मीच ब्रह्मा, आणि कोण ब्रह्मा। त्यावेळी विचारलं कोणते ब्रह्मा आलेत, हां ते येऊ शकतात पण अगोदर विचारून या म्हणे कोणते ब्रह्मा आलेत। त्या चौकीदार गेला आणि विचार, आपण येऊ शकता पण त्या अगोदर तुम्ही सांगू शकाल का आपण कोणते ब्रह्मा, कोणते कोणते ब्रह्मा, जे काय अरे हा कसला प्रश्न, कोणते ब्रह्मा, त्या भगवंताला माहिती नाही का कोणते ब्रह्मा आणि किती आहेत ब्रह्मा, असे जा सांग, मी सनत कुमार 4 कुमारांचा पिता श्री ब्रह्मा, चतुर्मुखी ब्रह्मा आलोय। तेव्हा ते भगवंताच्या महालामध्ये ज्यावेळी पोहोचले, पहिला प्रश्न त्या ब्रह्माने विचारला, हा म्हणे भगवंत एक प्रश्न विचारू का, हा विचार विचार, तुम्ही जो प्रश्न विचारला ना की कोणता ब्रह्मा आलाय, असा प्रश्न आपण विचारलेला होता आपल्या चौकीदाराकडून, तेव्हा याचा अर्थ नाही समजलो मी, याचा का आणखी ब्रह्मा आहेत का, माझ्याहून आणखी ब्रह्मा आहेत का। याचं उत्तर भगवंतांनी बोलून नाही सांगितलं, तर डेमॉन्स्ट्रेशन प्रात्यक्षिक दाखवलं, आणि मग एका ब्रह्माला काय SMS पाठवून, ईमेल पाठवून बोलवून घेतलं। भगवंताचे आपले आहेत कम्युनिकेशनचे साधनं, तेव्हा एकानंतर एक ब्रह्मा येऊ लागले, साष्टांग दंडवत प्रणाम करू लागले. दहा दसमुखी आणि सहस्रमुखी आणि हजारो लाखो मुखी ब्रह्मा येऊन प्रणाम करू लागले, आपले स्थान ग्रहण करू लागले. ते आपला जो ब्रह्मा होता तो पाहू लागला. तेव्हा त्या गर्दीमध्ये त्याला वाटलं मी तर लहानसा उंदीर. तेव्हा असे भगवंत आहेत. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुत स्तुन्वंती दिव्य स्तवई. आणि हे सर्व ब्रह्मा, यम ब्रह्मा वरुण इंद्र रुद्र मरुतस आणि 33 कोटी देवता काय करतात, स्तुती गान करतात, ज्या भगवंताची स्तुती गातात तो भगवंत, तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक. तेव्हा चतुर्लक्षानाम 4 लाख प्रकारच्या मनुष्य योनी तेव्हा त्या सर्व ब्रह्मांडामध्ये विखुरलेल्या आहेत. अशा प्रकारे 84 लाख योनी आहेत. आणि या सर्व योनी म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारची शरीरं आहेत. आणि त्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या शरीरामध्ये वेगळे वेगळे अनुभव आहेत. 84 लाख प्रकारचे अनुभव तो बद्ध जीव घेतो. सुख शोधण्याचा प्रयत्न करतो आणि मग आणि बाय जिथे जीवनपणाचं लक्षण दिसतंय त्या ठिकाणी समजून घ्यायला हवं की तिथे आत्मा आहे. आणि तो आत्मा भगवंताचा अंश आहे. श्रीकृष्णाचा अंश आहे. त्यांना कोणी अल्लाह नाव देत आहे देऊ द्या, व्यक्ती नाही बदलत. किंवा विष्णू सहस्र नावं आहेत. कोणी जहोवा म्हणताय तर कोणी काय म्हणतात तर कोणी काय म्हणताय कोणी काय म्हणताय, पण तोच एकच भगवंत. त्या एकाच भगवंताची आपण सर्व काय आहोत, लेकरं आहोत. एकाच भगवंताची आपण लेकरं आहोत. विठू माझा काय म्हणे, लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा. विठू माझा लेकुरवाळा. ओके, पंढरपुरामध्ये असल्यासारखं तुम्हाला वाटलं. हां, टाळी सुरू झाली. हां, विठू माझा. तेव्हा त्या विठ्ठलाचे आपण एकाच भगवंताची विठ्ठलाची पांडुरंगाची आपण लेकर. आपण सर्व भाऊ भाऊ आहोत. हे विश्वची माझे घर अशी ही आपल्या म्हणजे सर्व जगाच्या धर्माची एक परिकल्पना. माझं घर किती मोठं म्हणे, किती मोठं, हे विश्वची माझे घर. किंवा हे पृथ्वीवरचे सर्व लोक माझे कुटुंबीय. अयम निज परो वेत्ती गणना लघुचेतसाम, असं म्हटलंय. जे म्हणतात विचार करतात, काय विचार करतात, हे लोक आपले आहेत. अयम निज पर हे परके आहेत. हा जो विचार गणना लघुचेतसाम, लघु लसावी लसावी मसावी, माहिती आहे का, लसावी मसावी लघुत्तम. लघु संकीर्ण बुद्धीचा विचाराचा जो व्यक्ती, लघु म्हणजे हलका ही, त्याचा हलका किंवा हलकट जो हलकट काय करतो असा विचार करतो, हे माझे हे परके किंवा हे हिंदू हे मुसलमान, हाही विचार जीवात्म्याचा या गोष्टीशी संबंध नाही. या उपाध्याशी, उपाधी म्हणजे शिक्का मोहर काही संबंध नाही. आपण यापासून मुक्त आहोत, आपण आत्मा मुक्त आहे. उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. पण जे उदार चरित्राचा आहे, उदार चरिताचे उदार विशाल दृष्टी ज्यांची, त्यांचा विचार काय, वसुधैव कुटुंबकम, या पृथ्वीच्या पाठीवरचे सर्व लोक माझे कुटुंबी आहेत, अशी भावना, असा विचार जो खरा विचार आहे, शाश्वत विचार आहे. अशा विचाराचे आपण होतो या गीता भागवतच्या श्रवणानं फायदे आहेत. या गीता भागवतच्या श्रवणाने होणारे फायदे, कृष्ण काम क्रोध लोभ मद मोह मात्सर्य इत्यादी जे शत्रू आपल्या पाठीमाग हात धुवून मागं लागलेत, काम क्रोध लोभ, यातून कसे मुक्त होऊ आपण? स्वच्छ भारत म्हणे, स्वच्छ भारत लेटेस्ट अभियान कॅम्पेन काय, भारत कसा, स्वच्छ भारत स्वागत आहे. स्वच्छ भारत स्वच्छता सुरू कुठं व्हायला हवी, आपलं मन स्वच्छ, तिथून स्वच्छता सुरू करा. त्याहूनही अधिक खोलात जाऊन आपण स्वच्छता सुरू करू शकता, ती स्वच्छता होईल आपल्या अंतःकरणाची स्वच्छता, आपल्या चेतनेची, आपल्या भावनेची, आपल्या विचाराची स्वच्छता. ही सर्वात अधिक महत्त्वाची स्वच्छता आहे. ते जर आपण नाही केलं तर सर्व बेकार आहे. ही बाह्य स्वच्छता श्रम एव ही केवलम, असं भागवतमध्ये उल्लेख आहे. आपण मनाची, अंतःकरणाची, आपल्या चेतनेची, भावनेची स्वच्छता नाही केली तेव्हा आता ही जी कथा, कथेचं आयोजन इथं झालेलं आहे, मध्यवर्ती लिहिलंय का, आंतरराष्ट्रीय इथं पाठिंबा, आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण काय म्हणे, भावनामृत संघ, भावना कृष्ण भावना. तेव्हा या संघाचं, या संघाची स्थापना तशी स्वतः भगवंतानेच केलेली आहे. संकीर्तनैकपितरौ कमलायताक्षौ विश्वंभरो द्विजवरो युगधर्मपालो वंदे जगत्प्रियकरो करुणावतारो. ते करुणावतार श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभु के, श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभु. 500 वर्षापूर्वी हेच जगन्नाथ श्रीकृष्ण 5000 वर्षापूर्वी प्रकट झालेले नंद नंदन जय सची सुत होई लसई। जे जे नंदन नंदन होते कि यशोदा नंदन होते तेज 500 वर्षापूर्वी बंगाल पश्चिम बंगाल मध्ये नवद्वीप नावाचं धाम आहे त्या ठिकाणी प्रगट झाले आणि ते त्या ठिकाणी झाले सची नंदन। सची नंदन जे सची मातेचा पुत्र, जय सची नंदन, जय सची नंदन, जय सची नंदन, जय सची नंदन। आणि तेव्हा हे जे दोन वासुदेव ती गोष्ट राहूनच गेले, अशा बऱ्याच गोष्टी मध्येच राहून जातात। तेव्हा दोन वासुदेव, एक जगन्नाथ कृष्ण वासुदेव आणि दुसरे कोण वासुदेव, बळीदादा, दाऊजी का भैया कृष्ण कन्हैया, दाऊजी का भैया, दाऊजी का भैया कृष्ण कन्हैया, दाऊजी का भैया कृष्ण कन्हैया, दाऊजी का भैया। कंटाळा तुम्ही की भूक लागली की काय, कृष्ण कन्हैया, 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 दाऊजी का भैया, दाऊजी का भैया, दाऊजी का भैया, कृष्ण कन्हैया, दाऊजी का भैया, कृष्ण कन्हैया, दाऊजी का भैया, कृष्ण कन्हैया, कृष्ण कन्हैया, कृष्ण बलराम की जय। तेव्हा मोठ्या मोठ्या घटना घडतात आपणाला पत्ताच नाही लागत। तेव्हा 5000 वर्षापूर्वी प्रगट झालेले श्रीकृष्ण परत चैतन्य महाप्रभूच्या रूपानं प्रगट झाले आणि मग किती सांगावं, काय काय सांगावं, आणि एवढा वेळ आहे का ते म्हणा, मरायला वेळ नाही, कर मर कर। सकाळी आठवण केली, एका माणसाला विचारलं तुझं नाव काय, तो म्हटला माझं नाव कर मर कर, कर आणि मग मर आणि परत जन्माला येऊन परत कर आणि मग कर मर कर, कर मर कर, कर मर। तेव्हा या सर्व आध्यात्मिक जगच प्रगट होतं ज्यावेळी कृष्ण प्रगट होतात आणि इतर व्यक्तित्व पर्सनॅलिटीज ही प्रगट होतात। ज्यावेळी राजा येतो त्यावेळी फक्त राजाच नाही तर कोण येतात, मंत्रीगणी येतात, बॉडीगार्ड्स येतात आणि बरेच कोणी कोणी जसे येतात राजा आला, राजा आ रहे है म्हणजे आपणास फक्त राजा एकटा नाही येत, लवाजमा काय काय सर्व घेऊन येतो बरोबर। तसंच भगवान ज्यावेळी येतात अवतार घेतात त्यावेळी ते एकटे येत नाहीत, सर्व आध्यात्मिक जगत जगच खाली उतरतं। आध्यात्मिक जग आहे, आध्यात्मिक जग आहे वरती या अनंत कोटी ब्रह्मांडाने भरलेलं जे जग आहे हे फक्त एक चतुर्थांश जग किंवा साम्राज्य आहे भगवंताचं। आणि या अनंत कोटी ब्रह्मांडाने युक्त भरलेलं या भौतिक जगाच्या पलीकडं भगवंतच आपलं आध्यात्मिक दिव्य अलौकिक वैकुंठ जग आहे। त्याचा आकार 3/4 ते जग, या जगाच्या तीन पट मोठ असं विशाल असं ते जग, त्या जगामध्ये भगवंत आपल्या नाना नानावतारामध्ये रामादी मूर्तिषु कला नियमेन तिष्ठन् नानावतारमकरोत् भुवनेषु किन्तु कृष्ण स्वयं समभवत् पुमान्यो गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि. अनंत असंख्य भगवंताचे अद्वैतम अच्युतम अनादि अनंत रूपम भगवंताचे आहेत, पण त्या सर्व रूपाचं परत मूळ जे रूप आहे आदि रूप आहे सोर्स ज्याला म्हणतात तो आहे श्रीकृष्ण. म्हणून कृष्णाला अवतार म्हणत नाही, कृष्ण अवतारी आहेत, कृष्णाचे अवतार होतात, कृष्ण अवतार घेतो. विष्णू ही कृष्णाचा अवतार आहे आणि विष्णू फक्त एक नाही, तीन विष्णू आहेत, महाविष्णू, गर्भदक्षे विष्णू, क्षीरोदक्षे विष्णू. हे सर्व माहिती सर्व ज्ञान श्रीमद भागवत मध्ये आहे आणि या ज्ञानाचा पत्ता भागवत शिवाय इतर कुठं नाही लागणार. आणि ह्या सर्व ज्ञानाला तसंच शब्द प्रमाण असं म्हणा, शब्द प्रमाण. भागवत हे मोठं शब्द प्रमाण आहे. तेव्हा त्या धामातून भगवंत अवतरती म्हणजेच अवतार घेतात. अवतरती हा संस्कृत शब्द झाला. अवतरती त्री नावाचा एक धातू आहे. त्री म्हणजे उतरणं, अव म्हणजे खाली, अवत्री पुढे शब्द झाला अवतार. अवतरती खाली उतरतो भगवान आपल्या धामामध्ये नेहमीच असतात. आणि जी काही सृष्टी होते मग काही काळ टिकतं हे जग, आणि त्यानंतर आणि हे तीन ब्रह्मा विष्णू महेश आपापल्या भूमिका निभावतात. यांना गुणावतार असं म्हटलं. ब्रह्मा विष्णू महेश या तिघांना मिळून या अवताराचे प्रकार आहेत. हे गुणावतार झाले, काही लीलावतार, पुरुषावतार, साक्तावेशावतार, गुणावतार, अवताराचे प्रकार. तेव्हा भगवंत आपल्या धामातून उतरतात. आणि 500 वर्षापूर्वीही श्रीकृष्ण प्रगट झाले आणि स्वच्छतेच्या गोष्टी चालू होत्या. आणि स्वच्छता करायची तर कुठून सुरुवात करायची? स्वच्छतेची आपल्या भावनेपासून, आपल्या चेतनेपासून, आपल्या अंतःकरणापासून. मग तिथून बाहेर अशी स्वच्छता करत जा. मग मनाची स्वच्छता, मग शरीराची स्वच्छता, मग वस्त्राची स्वच्छता, मग घराची स्वच्छता, अंगणाची स्वच्छता, रस्त्याची स्वच्छता, स्वच्छ स्वच्छ स्वच्छ. पण सुरुवात व्हायला हवी तेव्हा ही जी अंतःकरणाची स्वच्छता आहे त्याचं अभियान, त्याचं कॅम्पेन श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंनी सुरू केलं 500 वर्षापूर्वी. सांगूयाच आपण. तेव्हा कृष्ण आले चैतन्य महाप्रभूच्या रूपानं, बलरामी प्रकट झाले. बलराम होईल नीताय आणि बलराम झाले नित्यानंद प्रभू. गौरनिताय जय गौरनिताय, गौरनिताय श्री श्री गौरनिताय, हे हरिकृष्णवाले इस्कॉनवाले. किंवा गौडीय वैष्णव, आम्ही वैष्णव हरे कृष्ण आंदोलनाचे आम्ही जे वैष्णव ना गौडीय वैष्णव म्हणतो. गौडीय गौरांग महाप्रभूंचे अनुयायी Gauranga, Sri Krishna, Chaitanya Mahaprabhu, Gaur Nitai, Gaur Nityananda, Gaur Nityananda, Chaitanya Mahaprabhu, Nityananda Prabhu, Chaitanya Mahaprabhu, Nityananda Prabhu, Chaitanya Ahet Krishna, Nityananda Prabhu Ahet Balaram, Sankirtanai Kapitaro, Ya Don Bhagavantani Milun, Sankirtan Andolan Surukela, Sankirtan Andolan, Manun. म्हटलं अजानुलंबित भुजो अजानुलंबित भुजो कसे होते ते भगवंत अजानुलंबित भुजो ज्यांची भुजा लांब स्लांब ज्यांच्या भुजा किंवा हात किती लांब अजानु म्हणजे गुडघ्यापर्यंत पोचतील एवढे लांब हात ते म्हटलं माझे पोचत आहेत की पण तुम्ही ज्यावेळी उभे राहाल त्यावेळी मग असं करावं लागेल पोचण्यासाठी भगवंत उभे राहतात तर त्यांचे हात कुठं पोचतात गुडघ्यापर्यंत हे महापुरुषाचं हे भगवंताच्या रूपाचं लक्षण आहे कोणी म्हणत असेल कोणी बाबा कोणी बापू प्रभूजी बता रहे थे काल असे आजकाल जाहिरात करतात आम्ही भगवान आणि आपणही मुंडी हलवत हा हा त्यांचा काही चमत्कार म्हणजे राख राख घ्या किंवा राख काढून दाखवली तो चमत्कार पाहून आपण लगेच काय करतो नमस्कार करतो असे सिद्धी योगी असू शकतात म्हणून काय किंवा आपल्याला भगवंताचा काही जास्त माहिती नाही पत्ता नाही मग आपली फसवणूक होते होत आहे उल्लू का पठ्ठा असं असं बनवतात आपल्याला पण जे तेव्हा कोणी म्हणत असेल मी भगवान आहे उभा राहा खाली हात करा गुडघ्यापर्यंत पोचत का हात नाहीत पोचत लात मारून बाहेर काढा पोचत असेल नमस्कार करा येस मन मना भव मद भक्तो मद्याजी माम नमस्कुरु भगवंत म्हणाले तेव्हा या गौर नित्यानंद भगवंतानी 500 वर्षापूर्वी आंदोलन सुरू केलं हरे कृष्ण आंदोलन किंवा सफाईचा अभियानला काय म्हणतात अभियान हां मोहीम मोहीम ओके मोहीम स्वच्छतेची मोहीम सुरू केली भगवंतानीच त्या स्वच्छतेसाठी अंतकरणाच्या स्वच्छतेसाठी जी भागवत कथा आहे आपलं अंतकरण स्वच्छ करते हृदय अंतस्थ विधुनोती सुरिच्छता नष्टः प्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया नष्टः प्रायेषु अभद्रेषु ज्या ज्या काही अभद्र अमंगल अपवित्र घाणेरड्या गोष्टी विचारसुद्धा जे मनामध्ये हृदयामध्ये आहेत तिथे तिथे ही भागवत कथा पोहोचते भागवत कथा पोहोचते म्हणजे भगवंतच पोहोचतात कथा म्हणजेच भगवंत भागवत भगवंत आहेत यांना ज्यावेळी पत्ता लागला उद्धवाला पत्ता लागला की तर भगवंत स्वधामी परत जायची तयारी करत आहेत मग तो उद्धव म्हणू लागला मलाही घेऊन चला ना भगवंताचा विचार होता की उद्धवानं राहावं, पण उद्धवाचा विचार होता मी जावं भगवंताबरोबर. नाही नाही तुमच्याशिवाय मी कसा राहणार, नाही नाही मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. नाही मग भगवंत म्हणा ठीक आहे मी राहतो बाबा. कोणत्या रूपाने राहतो? कलौ नष्ट द्रशाम येषाम. कलियुग ज्यावेळी सुरू होईल लोकांची दृष्टी नष्ट होईल, दिव्य दृष्टी. पुराण अर्क उदित मी प्रगट होईन या जगामध्ये, मी इथं राहीन. कोणत्या रूपामध्ये? पुराण महाभागवत पुराण के महाभागवत पुराणाच्या रूपानं मी राहीन इथे. आणि जे महाभागवत पुराण अर्क म्हणजे सूर्य, या श्रीमद भागवताचा प्रकाश किती आहे? कोटी सूर्य समप्रभा, कोटी सूर्यासारखा प्रकाश, कोटी सूर्यासारखा प्रकाश या श्रीमद भागवताचाही, कारण श्रीमद भागवत भगवंत आहेत. मग म्हणाला ठीक आहे राहतो आपण, राहत आहे भगवंता भागवतच्या रूपाने मी राहतो. मग उद्धव राहिले आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांचंही कल्याण झालं. आपण नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तीर भवती नैष्ठिकी. आणि या श्रीमद भागवतच्या श्रवणानं आपली भक्ती वाढते भगवंताच्या चरण कमली. बॅक टू श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू. चैतन्य महाप्रभूकडे वळूया, थोडं वेळ थोडा आहे, रात्र थोडी सोंगे फार अशी गोष्ट आहे. तर या गौर नित्यानंदानी श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभूंनी एक मोहीम सुरू केली आणि ती मोहीम आहे हरिर्नामैव केवलम. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ही मोहीम हा मंत्र दिला स्वच्छतेसाठी. इथे पावडर किंवा झाडू अशी व्यवस्था नाही, आवश्यकता नाही. आणि अशा ठिकाणी त्या हृदय प्रांगणामध्ये कोणता झाडू पोहोचणार? अंतकरणापर्यंत कोणती पावडर पोहोचवणार तुम्ही? त्या ठिकाणी भगवंताचं नाव पोहोचवण्याची व्यवस्था. भगवंतानी हा महामंत्र दिला, जगाला महामंत्र दिला आणि ते भगवंत चैतन्य महाप्रभूच म्हणाले चेतो दर्पण मार्जनम. या महामंत्राच्या कीर्तनानं जसं श्रीमद भागवताच्या कथा श्रवणानंही, ज्यामध्ये भगवंताच्या रूपाच्या लीलेच्या कथा आहेत आणि हे भगवंताचं नाव आहे, भगवंताचं नाव ही भगवंत आहेत, त्या भगवंताच्या नावाच्या रूपानं आपल्या चेतनेचं चेतो दर्पण मार्जनम शक्य आहे. आणि एकदा चेतनेचं दर्पणाचं मार्जन झालं, स्वच्छ झालं की मग लगेच मग पत्ता लागतो मी कोण आहे. आत्तापर्यंत पत्ता नव्हता. आपण आरशामध्ये पाहत होतो आणि आरशामध्ये पाहून आपण काय म्हणत होतो? तो ती सुंदर ती मीच आहे. पण भगवद्गीता सांगते तो मी नव्हेच. आरशामध्ये ज्याला तू पाहतोस ना तो मी, तू नव्हेच. असं गीता भागवत सांगतं तू आहेस आत्मा. आत्म्याशेजारी परमात्मा भगवंती बसलेले आहेत हृदयामध्ये सुद्धा. या ये नाव दिलं भगवंताने, आपलं नाव दिलं आणि या नामाचा प्रचार स्वतः भगवंतांनी केला भारतभर हिंडून. आणि तेच भगवंत प्रचार करत करत कोल्हापूर मार्गाने पंढरपूरला जात असताना सांगलीमध्येही जरूर आले असणार की नाही? सांगली मार्गे वाया सांगली पंढरपूरला श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू गेले. इथे तर भागवत कथा चालू आहे पण चैतन्य भागवत ही आहे, चैतन्य भागवत चैतन्य महाप्रभूंच्या कथा जे कृष्णच प्रकट झाले चैतन्य महाप्रभूच्या रूपामध्ये त्यांची कथा चैतन्य भागवत कथा चैतन्य चरितामृत कथा. त्यामध्ये या चैतन्य महाप्रभूंच्या लीलेचा उल्लेख आहे आणि त्यांची मुख्य लीला ही कीर्तन लीला झाली. सुंदर लाला सचिर दुलाला नाच तसे हरी कीर्तनमे, कीर्तनामध्ये नृत्य करायचे गौर नित्यानंद. त्यांनी हे दिलं आणि पुढे 49 वर्षापूर्वी भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की त्यांनी या आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघाची स्थापना केली आणि हे हरे कृष्ण आंदोलनाच्या वतीनंच ही भागवत कथा इथं आयोजित होते आहे. आणि आपण आपल्या घरी श्रीमद भागवत ठेवा, वाचा. श्रीमद भागवत वाचाल तर वाचाल बरं का, नाहीतर काय, एकदा तर मरायचं आहेस पण परत जन्माला याल आणि मराल आणि कर मर कर कर मर कर हे सर्व. किंवा पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पाही पारे मुरारे. हे थांबवायचं असेल तर एकच उपाय श्रीमद भागवत कथा श्रवण. नित्यम भागवत सेवय असं सांगितलंय. फक्त 7 दिवसच नाही, 8व्या दिवशी आपण कथा ऐकायची आहे आणि ऐकलेल्या गोष्टींची आठवण करायची आहे, मनन करायचं आहे. आणि त्याचबरोबर या ही हरे कृष्ण आंदोलन ही सांगतंय सर्व जगाला भागवत कथा आणि हे हरिनाम. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या महामंत्राचं आपण काय करा, कीर्तन करा, नृत्य करा, नामस्मरण करा. मंत्र मेडिटेशन ही म्हणतात इंग्लिशमध्ये, मंत्र मेडिटेशन करा. सर्व जगभर चालू आहे, सर्व जगभर. आत्ताच आम्ही आलो काही खंडाचा प्रवास करून, किंवा गेल्या 40 वर्षापासून प्रवास चालूच आहे. आणि चैतन्य महाप्रभूंनी भविष्यवाणी केली की या हरिनामाचा प्रचार, या भागवताचा या गीतेचा प्रचार सर्वत्र प्रचार होईबे मोर नाम, माझ्या नावाचा प्रचार सर्वत्र होईल. पृथ्वी ते अछ जत नगरादि ग्राम, या पृथ्वीच्या पाठीवरती जेवढे देश जेवढी गावं जेवढी शहरं आहेत त्या सर्व देशामध्ये गावामध्ये शहरामध्ये माझ्या नावाचा प्रचार होईल, अशी घोषणा अशी भविष्यवाणी भगवंतांनी केली आणि ती सत्य, त्या वाणीला सत्य करून दाखवत आहे हे हरे कृष्ण आंदोलन. किंवा हे हरे कृष्ण आंदोलन निमित्त बनत आहे, निमित्त मात्रम भगवंताच्या वाणीला सत्य करून दाखवण्यासाठी निमित्त. तेव्हा हे हरे कृष्ण आंदोलन या सर्व जगभर आणि सर्व सांगली जिल्ह्यामध्ये, इतर जिल्ह्यामध्येही, महाराष्ट्रभर आरवड्यामध्ये सुरुवात झाली या प्रचाराची. जे आमचं आम्ही जातो आमच्या गावा म्हणायला पाहिजे होतं पण मी म्हणणार होतं माझं गाव आरवडे. तुकाराम महाराज म्हटले नाही देहू माझं गाव. तुकाराम महाराज वेळी जात होते आम्ही जातो आमच्या गाव पण तुम्हाला आपल्या गावी जाण्यासाठी विमानात बसून जाण्याची आवश्यकता आहे का? गावकरी म्हटले असतील, आपलं गाव तुमचं गाव आमचं तुमचं गाव तर बाजूला आहे तुकाराम तुकोबा, विमानात का बसला आपण? त्या तुकाराम ज्या आपल्या गावाचा विचार करत होते ते त्यांचंही गाव आणि आपल्या सर्वांचंही तेच गाव आहे, पण आमचा आमचा माझा आहे. परत तेच मी सांगणार होतो, माझं गाव म्हणजे आरवडे गाव, माझं गाव त्या आरवड्याच्या मातीमध्ये किंवा सांगलीच्या मातीमध्येही तासगावच्या मातीमध्ये बालपण आणि इथेच. आज कोणीतरी विचार आपण कुठले म्हणे मला रथयात्रेमध्ये घेऊन जात होते गाडीत बसून, ज्यावेळी त्यांनी प्रश्न विचारला मला आपण कुठले, तर मी म्हणत होतो या हे जे महात्मा गांधी वसतिगृह आहे ना तिथेच मी राहत होतो. कदाचित तुम्हाला माहिती नसेल महा हे जे मार्केट यार्ड आहे त्याच्या बाजूला महात्मा गांधी वसतिगृह आहे, कोणाला माहिती आहे का? अद्याप आहे का? तिथे 50 वर्षापूर्वी राहत होतो आम्ही तेव्हा आहे. तिथे जवळ खानावळी होती, आम्ही खानावळीमध्ये भोजन करत होतो, या रस्त्याने सायकलनी विलिंग्डन कॉलेजला जात होतो, असं अशाही सर्व गोष्टी आहेत. तेव्हा या भागामध्ये परिसरामध्येही हरे कृष्ण आंदोलन सक्रिय आहे आणि आपण फार मोठ्या संख्येनं भाग घेत आहात, विशेष करून लाल गोविंद प्रभूंची जी काही वर्षापूर्वी कथा झाली आणि यावर्षी त्यांनी कथा केली, या कथेच्या निमित्तानं एकच गर्दी इथे भरगच्च. एकेकाळी सिनेमा घरं हाऊसफुल व्हायची, पण आजकाल भागवत कथेचा हा सभा सर्व मंडप भरगच्च भरलेला आहे हे पाहून चांगलं भविष्य आहे. हात दाखवण्याची आवश्यकता नाही, माझं भविष्य सांगा म्हणे. भविष्य भागवत कथा ऐकता त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे, आणि जे ऐकत नाही त्यांचे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. तेव्हा ते भागवत कथेमध्ये येतात, कथा ऐकतात, कीर्तनामध्ये टाळी वाजवली कीर्तनामध्ये हातातल्या सर्व रेखा बदलतात. तेव्हा जे कीर्तन करतात त्यांनी आपला हात दाखवू नये कोणाला, त्यांचं भविष्य निश्चित आहे, उज्ज्वल आहे. ओके, धन्यवाद आपल्या सर्वांच्या उपस्थितीसाठी आणि भागवत श्रवणासाठी आणि लाल गोविंद प्रभूंचेही पुन्हा आभार. लाल गोविंद प्रभू की, भागवत कथा महोत्सव की जय, जगन्नाथ स्वामी की, श्रील प्रभुपाद की, निताय गौर प्रेमानंदे.
हरे कृष्ण. परम पूज्य श्री लोकनाथ स्वामी महाराज की. हरे कृष्ण. 2 मिनिट काही सूचना आहेत तर गुरु महाराज परमपूज्य लोकनाथ महाराजांनी आपल्या सर्वांसाठी विशेष वेळ दिला त्यांच्या अखंड प्रवासातून आणि अतिशय बहुमूल्य मार्गदर्शन दिलं, त्याबद्दल आपण त्यांचे विशेष धन्यवाद देऊया. हरी बोल, हरी बोल, हरी बोल. अशा काही महत्वपूर्ण सूचना आहेत आणि काही महत्वपूर्ण इथं अतिथी आलेल्या आहेत. आपल्या सर्वांना माहिती असेल भगवद्गीता कोर्स या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे 21 ते 24 मे आणि 4 ते 7 जून. तर आपण स्टॉल्सवर नोंदणी करा. समर कॅम्प 21 ते 23 मे आरवडेमध्ये होईल हेही घोषित केलेलं आहे काल. यूथ स्टॉल, ज्या युवकांना मार्गदर्शन हवे असेल तर त्यांच्यासाठी यूथ स्टॉल काही कोर्सेस होतात. बुक स्टॉल वरून आपल्याला ग्रंथ प्राप्त होतील जे आपल्या आयुष्यभर आपल्याला मार्गदर्शन करतील. आणि 25 ते 2 जून जे उडपी